हरे कृष्ण। हरे कृष्ण। आजच्या भागवतम क्लासमध्ये सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत आहे। श्रीमद भागवतम स्कंद 9 अध्याय 10 श्लोक क्रमांक 12 तर याचं भाषांतर पुन्हा एकदा वाचू आपण। ब्रह्मदेव आणि भगवान शंकर ही ज्यांच्या चरण कमलांची पूजा करतात ते प्रभू रामचंद्र एका सामान्य मनुष्याच्या रूपात वावरत होते। रामचंद्रांनी रावणाद्वारे वधिल्या गेलेल्या जटायूचे अंतिम संस्कार केले। नंतर त्यांनी कबंद राक्षसाचा वध करून वानर राजाशी सख्य केले। त्यानंतर त्यांनी वालीचा वध केला आणि सीतेचा उद्धार करण्यासाठी ते समुद्रतटी आले। हरे कृष्ण। तर भागवतम मध्ये आजचं पहिले विशेष म्हणजे फार विशेष दिवस आहे। आज शिल प्रभुपादांनी आजच्या दिवशी संन्यास ग्रहण केला होता आणि आज विश्वरूप महोत्सव पण आहे। विश्वरूप महोत्सव मध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचे जे मोठे भाऊ होते त्यांनी देखील आज संन्यास घेतला होता आणि आज भद्र पौर्णिमा आहे, म्हणजे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे। तर आजच्या दिवशी श्रीमद भागवतम प्रकाशित पूर्वी 5000 वर्षापूर्वी कथा झाली होती असं इतिहास सांगतो। आणि असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी जो कोणी भागवतम स्वतः घेतो किंवा इतरांना भेट देतो तर त्याच्यासाठी गोलोक वृंदावन धामाची त्याला प्राप्ती होत असते। नाही वास्तव जो भागवतमचं रोज अध्ययन करतो तो ऑलरेडी गोलोकमध्येच आहे। कारण भागवतम मध्ये काही दुसरं भौतिक गोष्टींची चर्चा नाही, पूर्णपणे गोलोक कृष्ण भावनाभावित भागवतम आहे। ओके हरकत नाही। तर आपण भागवतमची जो आजचा श्लोक आहे याच्यावर थोडी चर्चा करू, त्यानंतर प्रभुपादांची संन्यास लीला याविषयी थोडी चर्चा करू। म्हणजे सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी प्रभुपादांचं जीवन आहे। भक्त असो किंवा अभक्त असो, जे कोणी प्रभुपादांच्या विषयी भले पहिल्यांदाच ऐकत असतील ते सुद्धा प्रभुपादांच्या चरित्राकडे आकर्षित होतात। तर असं दिव्य आणि पूर्ण आध्यात्मिक असं प्रभुपादांचं चरित्र आहे। तर आजचा जो श्लोक आहे याच्यामध्ये म्हणजे भागवतम मध्ये रामायणची चर्चा चालू आहे, तर बऱ्याच जणांना थोडस वेगळं वाटत असेल की भागवतम मध्ये रामायण कशी चर्चा झालेली। तर रामायण म्हणजे भगवंतांचा एक अवतार, त्याचं चरित्र म्हणजे रामायण, ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचं। आणि भागवतम म्हणजे याची एक स्पष्ट व्याख्या म्हणजे भागवतम म्हणजे भगवंतांच्या कथा, भगवंतांचं जे काही कार्य आहे त्याचं गुणगौरव केलेलं ग्रंथ म्हणजे भागवतम आहे। म्हणून भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये 3 अध्यायामध्ये एक श्लोक येतो, येते चांस कलापुंसा कृष्णस्तू भगवान स्वयं। सुखदेव गोस्वामी सांगतात की सर्व अवतारांचे मूळ उगमस्थान श्रोत भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्यापासून सर्व अवतार आलेले आहेत। आणि पुढे त्याच 3 अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आणखी एक श्लोक येतो, कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सह कलो नष्ट तृषामिश पुराणार्क उतनोदिता। म्हणजे श्रीकृष्ण स्वधामाला निघून गेल्यानंतर त्यांचं स्व साक्षात श्रीकृष्णांचं रूप म्हणजे श्रीमद भागवतम आहे। म्हणजे भागवतम भगवान श्रीकृष्णांपासून सर्व अवतार येतात आणि सर्व अवतारांचं वर्णन भागवतम मध्ये। याचा अर्थ स्पष्ट हा आहे की श्रीमद भागवतम हे प्रत्यक्ष कृष्ण अवतार आहेत। म्हणून कृष्ण तुल्य भागवत विभू सर्वाश्रय प्रतिश्लोक प्रति अक्षर नाना अर्थ कहे। चैतन्य भागवत मध्ये वृंदावनदास ठाकूर सांगतात, जय श्री राधारण गोविंद देव भगवान की जय, श्री गौर निताय की जय, श्री प्रभुपाद की जय। म्हणून रामायण भागवतम मध्ये चर्चा केलेली। तर एक वंशावळीमध्ये एक प्रभू रामचंद्रांचं चरित्र येतं, तर त्याच्यामध्ये रामलीला म्हणून हा एक अध्याय आहे। तर या अध्यायामध्ये प्रसंग असा आहे की सीतेचं दुष्ट रावणाने अपहरण केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र एखाद्या सामान्य पुरुषाप्रमाणे सीतेचा शोध करतायत। शोध करत असताना त्यांना त्या वनामध्ये जटायू हा एक पक्षी दिसतो आणि हा पक्षी त्याचे शेवटच्या जीवनातले काही अंतिम क्षण मोजत असतो आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र तिथे येतात आणि त्यांना विचारपूस करतात। तेव्हा जटायू सर्व प्रसंग घड सांगतो की रावणाने सीतेचं हरण केलेलं आहे आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र फार त्याच्याप्रती कृतज्ञ होतात आणि त्यांना आभार व्यक्त करतात की तुम्ही रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला, भले तुमच्यामध्ये शक्ती नव्हती, तुमच्यामध्ये क्षमता नव्हती, तरी सुद्धा तुम्ही रावणाशी युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पराजित झालात, हरकत नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्या कृपेने विजयी झालेले आहात. म्हणून रामायणमध्ये जे भाग्य दशरथ महाराजांना प्राप्त झालं नाही ते भाग्य जटायूला प्राप्त झालं. म्हणजे जटायू एक पक्षी योनीमध्ये आहे, त्यात पण तामसिक योनीमध्ये जटायू आहे आणि गिधाड नावाची पक्ष्यांची जात आहे त्यामधले हे जटायू आहेत, परंतु भगवंतांची कृपा संपादन करून त्यांनी पक्षी योनीमधून भगवत प्राप्ती केली, तर ही एक भक्तीची महानता आहे. म्हणून जसं जटायूने आपलं कर्तव्य पूर्ण केलं, एखाद्या अबला किंवा निराश्रित स्त्रीचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची त्यांनी आहुती अर्पण केली, तसंच प्रभू रामचंद्रांनी सुद्धा जटायूच्या प्रती आपली कृतज्ञता आणि परोपकार व्यक्त केला. म्हणून भगवंतांच्या प्रती केलेली जी सेवा आहे, भगवंत ती सेवा कधी विसरत नाहीत. भगवंत जसं आपण फूल नाहीतर फुलाची पाकळी भगवंतांना अर्पण करतो, तसं भगवंत रोज आपल्याला छोटी मोठी काहीतरी गिफ्ट देत असतात, त्या गिफ्टचा आपण अनुभव करायला पाहिजे. तरी एक भगवंतांचा स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून रामायणमध्ये फार वेगवेगळ्या प्रसंगांचं वर्णन आहे. रामायण विशेष रूपाने शुद्ध भक्तीचं वर्णन पण करतेच, त्याचबरोबर या जीवनामध्ये या जगामध्ये राहत असताना इतके महत्वपूर्ण गुण आपल्याला जीवन जगण्यासाठी लागतात, ते म्हणजे नैतिक मूल्य. आणि हे नैतिक मूल्यांच्या आधारावर इतकं चांगलं जीवन होऊन जातं, असं जर आपण जीवन रामायणाच्या पात्रांकडून जे ज्या शिकवणी भेटतात, निस्वार्थपणा, एकमेकांना सहकार्य करणे, एकमेकांसाठी सुखाचा त्याग करणे, बंधुप्रेम कसं आहे रामायण शिकवतं, माता पित्यांचा कसा आदर केला पाहिजे, कसं आज्ञाधारक जीवन जगलं पाहिजे हे रामायण शिकवतं, पत्नीने पतीप्रती कसं पतिव्रता व्रत धारण करून जीवन जगलं पाहिजे, पतीने पत्नीचं कसं संरक्षण केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचं तत्वांचं रामायणमध्ये अतिशय विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आणि हेच गुण अतिशय महत्वपूर्ण आहेत. म्हणून चैतन्य महापुरुष सांगतात ना की वैष्णव हा शिष्टाचाराविना शोभत नाही. वैष्णवामध्ये शिष्टाचार असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून भगवतधामात जाण्यासाठी केवळ जप करणे या गोष्टी तर टॉपमोस्ट आहेत, अल्टिमेट आहेत, करायलाच पाहिजे. त्याचबरोबर जर नैतिक मूल्य आणि शिष्टाचार आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपण भगवत प्राप्तीसाठी विलंब करतो. असं आहे, मार्ग शुद्ध भेटलेला आहे पण जो लवकर प्राप्तीचा मार्ग आहे त्याच्यासाठी विलंब होतो. म्हणून जीवनामध्ये जितके कन्फ्युजन तितका त्रस्त असतो माणूस. म्हणून नैतिक मूल्य पालन करणे फार महत्वाचं आहे आणि विशेष करून शिष्टाचार पालन करणे फार गरजेचं आहे. भागवतमच्या तिसऱ्या स्कंदामध्ये ब्रह्माजी भगवतधामाचं वर्णन करतात. सर्व देवतांना भगवतधामाचं वर्णन सांगत असताना भगवतधामामध्ये कोण जाऊ शकत नाही आणि कोण जाऊ शकतं याचं पण वर्णन करतात. तर जे कुकथा करतात, जे लोक भौतिक चर्चेमध्ये मग्न झालेले आहेत, ते लोक भगवतधामात प्रवेश करत नाहीत. पण तेच लोक प्रवेश करतात ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये 26 गुणांचा विकास केलेला आहे. जे वैष्णवांचे 26 गुण आहेत, नम्रता आहे, भगवंताच्या प्रती श्रद्धा आहे, सेवाभाव आहे, त्याग आहे, तपस्या आहे, पवित्रता आहे, या सर्व गुणांचं ब्रह्माजी वर्णन करतात. आणि हेच गुण आपल्याला भगवंतांचं हरिनाम आणि कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात आपल्याला. इतर वैष्णवांचे कुणी असो, जर शिष्टाचाराने जीवन असेल तर हे रामायण आपल्याला विशेष करून शिकवत असतं. तर रामायणमध्ये अनेक असे प्रसंग आहेत. तर आज आपण थोडी रामायणची कथा उद्यापासून कंटिन्यू करतील काही भक्त. तर आज एक महाभागवताच्या जीवनाविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचं जीवन म्हणजे प्रत्यक्ष भागवत आहे. म्हणून भागवतम म्हणजे भगवंतांची चर्चा आणि शुद्ध भक्ताची जीवनाची चर्चा, याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून भागवतमध्ये पण केवळ भगवंतांचीच कथा आहे असं नाही, तर भगवंतांचे शुद्ध भक्तांचं चरित्राचं पण वर्णन केलेलं आहे. तर आजच्या पवित्र दिवशी भद्र पौर्णिमेच्या दिवशी शिल प्रभुपादांनी संन्यास घेतला आणि आपल्यासाठी खास करून इस्कॉनच्या आंदोलनातील सर्व भक्तांसाठी अत्यंत स्मरण करण्यासारखा दिवस आणि ते स्मरण करून संकल्प घेण्याचा दिवस आहे. तर फार विशेष व्यक्तिमत्व होऊन गेले, इतिहासामध्ये अनेक साधू संत होऊन गेलेत. तर सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केला, पण प्रभुपादांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची तोड नाही. प्रभुपादांच्या विषयी असं म्हटलं जातं की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोली दे जे ऋषी साचे भावे वार्ताय. प्रभुपाद साक्षात वैकुंठवासी होते. एकदा श्रील प्रभुपादांना एक व्यक्तीने भक्ताने नवीनच आला त्याने प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्ही सर्व गोलोकचं वर्णन सांगता आम्हाला, तर तुम्ही गोलोकमध्ये कोण आहेत? तर प्रभुपाद काय म्हणाले, प्रभुपाद म्हणाले की जर मी तुला सांगितलं की मी गोलोकमध्ये कोण आहे तर तू चक्कर येऊन खाली पडशील. त्यामुळे तर हा प्रभुपादांचा स्तर होता. तर प्रभुपादांनी आजच्या दिवशी संन्यास घेतला. त्याविषयी आणि त्याच्या अगोदर काय घडलं प्रभुपादांच्या जीवनामध्ये ते चर्चा करणं फार महत्वाचं आहे. आपण जे इस्कॉनमध्ये जे डिझायर रिव्हर जे काय आपण व्हिडिओ पाहतो फोटो पाहतो 1966 नंतरचे फोटो आहेत ते सर्व किंवा व्हिडिओ आहेत. 1950 ते 1965 हे प्रभुपादांचं जे वानप्रस्थ जीवन होतं, या 15-16 वर्षामध्ये प्रभुपादांचा जो संघर्ष होता या संघर्षाचा कोणताही फोटो कोणताही व्हिडिओ नाही. आणि त्याचं वर्णन फक्त लीलामृतमध्ये काही मोजक्या विषयांची चर्चा केलेली. जर याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सत्स्वरूपदास गोस्वामी महाराज यांनी जे लीलामृत प्रभुपाद लीलामृत ग्रंथ लिहिलेला आहे ते वाचन केलं तर सर्व काही बरेचसं माहिती होऊन जाईल. तर प्रभुपादांचं जीवन नुसतं संघर्ष नाही तर प्रभुपादांच्या मध्ये जो उत्साह होता जी प्रेरणा होती जी शक्ती होती ती शक्ती प्रचंड शक्तिशाली त्यांच्यामध्ये इच्छा होत्या त्यावेळेच्या. आणि त्या इच्छेच्या बळावर प्रभुपादांनी हे सर्व करून दाखवलं. आणि प्रभुपादांचं जर जीवन पाहिलं आपण तर संपूर्ण जीवन एक भगवंतांच्या योजनेनुसार जीवन होतं. प्रभुपादांचं जन्म अतिशय दिव्य जन्म आहे. ज्या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रभुपादांचा दुपारी 12 वाजता जन्म झाला. म्हणून नंदोत्सव होता त्या दिवशी. म्हणून प्रभुपादांचे जे काका होते ते प्रभुपादांना नंदूलाल म्हणायचे कारण नंदोत्सवाच्या दिवशी प्रभुपादांचा जन्म झाला होता. आणि प्रभुपादांचं हळूहळू फार विस्तारित वर्णन आहे. वेळ आणि या सर्व गोष्टींचा विचार करून मी मुख्य प्रसंगांना चर्चा करत करत आपण पुढे जाऊ. तर प्रभुपादांचं हळूहळू मोठं होत होते. आणि जसं प्रभुपाद तरुण झाले त्यावेळेस आणि त्याच्या अगोदर प्रभुपादांच्या वडिलांनी इतके सुंदर संस्कार प्रभुपादांवर केले होते. आणि ऍक्च्युली भगवंतांची जर योजना होतीच की प्रभुपादांनी मंदिर 108 मंदिरं बांधावीत आणि भागवतमचा प्रचार करावा हे त्यांच्या जन्मल्याबरोबर त्या ज्योतिष आणि भविष्य दाखवलं होतं की हा जो मुलगा आहे हा कोणी साधारण नाही तर हा मुलगा संपूर्ण जगामध्ये धर्मप्रचारक बनेल आणि 108 मंदिरांची बांधणी करेल. आणि अशा वेगवेगळ्या भविष्यवाण्या सांगितल्या. पण ही देखील भविष्यवाणी होती की प्रभुपाद भारतातले 3-4 नंबरचे श्रीमंत व्यक्ती असतील. पण तर भगवंतांची योजना त्यामुळे शुद्ध भक्त भगवंतांना स्वतःच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देतात आणि भगवंत पण हक्काने त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतात. म्हणून भविष्य काम करत नाही. तर हे प्रभुपादांचं जीवन होतं. तर प्रभुपाद जसे मोठे झाले तसं प्रभुपादांच्या आईची इच्छा होती की प्रभुपाद आता पदवीधर ग्रॅज्युएट झालेले तर यांनी अजून बाहेर देशामध्ये जावं आणि काहीतरी उच्च डिग्री प्राप्त करावी आणि याच्यावर भरपूर पैसा कमवा प्रभुपादांनी असं त्यांच्या आईचा सारखं वाटायचं जसं आपल्या साधारणपणे आई वडिलांना वाटत असतं. परंतु जे प्रभुपादांचे वडील होते गौर मोहंडे यांना त्यांचं भविष्याची पूर्ण खात्री होती की हा काहीतरी विशेष कार्य करणार आहे. म्हणून प्रभुपादांचे वडील त्यांच्या भविष्यवाणीचं स्मरण ठेवून त्यांना संस्कार देत होते. आणि प्रभुपादांना नेहमी सांगायचे की अभय तू जरी तुझ्या जीवनामध्ये भरपूर पैसा कमवायचा विचार केला तरी सुद्धा भगवंतांना 10 हात आहेत आणि तुला फक्त 2 हात आहेत. जर भगवंतांनी तुझ्याकडून धन काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तू ज्या भगवंतांना 10 हात आहेत ते भगवंत तुझ्या 2 हातातून कसेही अतिशय सहजपणे धन काढून घेऊ शकतात. आणि जर भगवंतांनी तुला धन द्यायचं ठरवलं तर भगवंत 10 हातांनी इतकं धन देतील की तू 2 हातांनी सांभाळू शकणार नाही. त्यामुळे भगवत आश्रित जीवन जग हे गौरमोहंडेचे संस्कार होते. तर प्रभुपादांनी ते देखील त्यांचं वडिलांचं ऐकलं. आणि भविष्यामध्ये प्रभुपाद त्या काळात साधारण हा 1920 ते 1925 असं काळ आहे. त्यावेळेस महात्मा गांधींचं आंदोलन जे आहे भारतामध्ये अतिशय सक्रिय होतं. कित्येक तरुण त्या आंदोलनामध्ये सहभागी होत होते आणि प्रभुपाद देखील भारताला स्वतंत्र करण्यासाठी त्या आंदोलनात काही काळ सहभागी झाले. तेव्हा गौरमोहन डे यांनी विचार केला की माझ्या मुलाचं भविष्य वेगळं आहे आणि हा वेगळ्या मार्गाने चाललेला आहे. तेव्हा प्रभुपादांनी त्यांचा विवाह करण्याचं नियोजन केलं आणि त्यांच्यासाठी मुलगी पाहिली प्रभुपादांसाठी. आणि त्या मुलीचं नाव राधाराणी दत्त, दत्तच नाव आडलं हो. तर त्यांच्याशी विवाह ठरला आणि विवाह पण झाला, पण प्रभुपाद त्या माताजींना पसंत करत नव्हते. आणि प्रभुपादांची इच्छा होती की कलकत्त्यामध्येच अजून एक दुसरी मुलगी होती तिला प्रभुपाद पसंत करायची आणि ती मुलगी पण प्रभुपादांना पसंत करायची. तर प्रभुपादांचा असा विचार होता की अजून एक मला लग्न करायचं आहे दुसरं, कारण ही पसंत नव्हती प्रभुपादांना. आणि तेव्हा गौरमोहन डेंनी सांगितलं की अभय असं करणं चांगलं नाही, तुला जी पत्नी भेटलेली आहे ही चांगली आहे आणि हिच्याबरोबरच तू संसार कर. तेव्हा गौरमोहन डेंचं म्हणणं हे होतं, त्यांच्या मनामधला भाव हा होता की भविष्यामध्ये तुला संन्यास घ्यायचा आहे आणि जर तू सुंदर पत्नीशी सुंदर मुलीशी विवाह केला तर तू कदाचित घर सोडू शकणार नाही, सुंदर पत्नीवर आसक्त होशील आणि तुला जी महाप्रभूंची जी इच्छा आहे ती तू पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे जे तुझ्या जीवनामध्ये भेटलेलं आहे हे उत्तम आहे आणि एनकेन प्रकारे जीवनामध्ये वैराग्य येणं आणि फ्रस्ट्रेट होणं हा जीवनाचा उद्देश असं प्रभुपाद. म्हणून प्रभुपाद पण पुढे पुढे जेव्हा हिप्पी प्रभुपादांना भेटायला यायचे ना, ते हिप्पी लोक जीवनामध्ये अक्षरशः वैतागलेले होते आणि नशेचा स्तर वाढवायचे. आज समजा 10 ml ते इंजेक्शन घेतलं, उद्या 12 ml 15 ml असं वाढवत जायचे, ते नशेचा स्तर वाढवायचे, कारण जीवनामध्ये आनंद भेटत नव्हता त्या लोकांना. आणि ते प्रभुपादांच्याकडे यायचे आणि प्रभुपाद म्हणायचे, प्रभुपादांना सांगायचे आम्ही जीवनामध्ये कम्प्लिटली असं फ्रस्ट्रेट झालेलो आहे, काहीतरी आम्हाला सांगा. प्रभुपाद म्हणाले की बरोबर आहे, जीवनाचा उद्देश आहे फ्रस्ट्रेट होणे आणि याच्यातून आशाही या भौतिक जगामध्ये आशाही परम दुःखम निराशाही परम सुखम असं प्रभुपाद त्यांना शिकवायचे. म्हणजे प्रभुपादांची एक टेक्निक होती, बुद्धिमत्ता होती की प्रत्येक विषयाला कृष्ण भावनाभावित रूप द्यायचे प्रभुपाद. तर असं प्रभुपाद जेव्हा विवाह झाल्यानंतर मग प्रभुपादांचं हे जे जीवन आहे व्यवसाय, आणि प्रभुपादांना दुसरीकडे नोकरी पण करायची इच्छा होती. तर गौरमोहन डेंनी त्यांचे जे मित्र होते त्यांची एक औषध बनवण्याची कंपनी होती, ती बोस लॅबोरेटरी, तर त्याच्यामध्ये प्रभुपादांना एक मॅनेजर म्हणून जॉब भेटला. त्या ठिकाणी प्रभुपादांनी जॉब केला काही दिवस. त्यानंतर स्वतः प्रभुपादांनी पुढे भविष्यामध्ये औषध बनवण्याचं फॅक्टरी सुरू केली. तर प्रभुपाद व्यवसायानिमित्त विविध शहरांमध्ये फिरायचे, मुंबईला यायचे, कधी लखनऊ, हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रभुपाद झासीला जायचे व्यवसायानिमित्त. आणि या सर्व शहरांमध्ये फिरत असताना त्या दरम्यान प्रभुपादांचे एक मित्र भेटले होते, जे नरेंद्र आपण सर्वांना परिचित आहे. तर हे जे नरेंद्र होते त्यांनी प्रभुपादांना सांगितलं की अभय आपण एका साधूला भेटायला जाऊ. तर प्रभुपाद म्हणाले की नाही नाही, मला कुठल्या साधूला भेटायची इच्छा नाही, कारण आमच्या घरी रोज 2-3 साधू येतात, माझे वडील त्यांना जेवण खाऊ घालतात, भोजन देतात आणि हे साधू असे जे या गोष्टी नको करायला पाहिजे त्या गोष्टी पण करतात, त्यामुळे माझा साधूंवर विश्वास नाही. तेव्हा नरेंद्र म्हणाले की नाही नाही, तू जी कल्पना करतो साधूंच्या विषयी त्या कल्पनेपेक्षा हे जे साधू आहेत फार वेगळ्या प्रकारचे आहेत. मग तेव्हा प्रभुपाद त्यांच्या विनंतीला मान देतात आणि भेटायला जातात. तर प्रभुपाद एक वैष्णव फॅमिलीतून असल्यामुळे जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज यांना पाहतात तेव्हा पाहिल्याबरोबर प्रभुपाद त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करतात आणि प्रभुपाद दंडवत करून उठतात तोपर्यंत भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की तू एक उच्च शिक्षित तरुण आहेस आणि इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे जाणतो, तर तू चैतन्य महाप्रभूंचं आंदोलनाचा का बाहेरच्या देशामध्ये जाऊन प्रचार करत नाही. तर प्रभुपाद मनातल्या मनात विचार करत होते की माझी आणि या व्यक्तीची ओळख नाहीये, काही आपला परिचय नाही, तरी मला प्रत्यक्ष डायरेक्ट आज्ञा का देत आहे. आणि त्यावेळेस प्रभुपादांचा स्वभाव होता कोणतीही गोष्ट सहज स्वीकारत नव्हती प्रभुपाद. तर त्या ठिकाणी 2 तास वादविवाद चालतो भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आणि प्रभुपाद यांच्यामध्ये. प्रभुपाद सांगायचे की आज भारताला स्वातंत्र्याची गरज आहे आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगायचे की स्वातंत्र्याची जरी गरज असली पण सर्वात इमर्जन्सी गोष्ट आहे कृष्ण भक्ती. तर याच्यामध्ये त्यांना प्रभुपाद हरतात, त्या ठिकाणी प्रभुपाद नतमस्तक होतात आणि त्यांना भेटून आपल्या गुरूंना भेटून प्रभुपादांना खूप प्रसन्नता वाटते. आणि जेव्हा प्रभुपाद बाहेर येतात भेटून तेव्हा नरेंद्र म्हणतो की स्वामीजी प्रभुपाद अभय कसं वाटलं भेटून, तेव्हा प्रभुपाद म्हणाले की मला सुख पण झालं आणि दुःख पण झालं. मला आनंद फार वाटला साधूंना भेटून. आनंद यासाठी वाटला की चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन एका शुद्ध भक्ताच्या हातात आहे आणि त्यांनी ज्या योजना केलेल्या आहेत भक्तीच्या प्रचारासाठी खूप परफेक्ट योजना आहेत. आणि त्या काळी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी 64 गौडीय मठांची स्थापना केली होती. तर 60 गौडीय मठ भारतामध्ये होते आणि 4 भारताच्या बाहेर होते. आणि या गोष्टीचा आनंद प्रभुपादांना झाला आणि दुःख या गोष्टीचं झालं की नरेंद्र तू मला लवकर का भेटवलं नाही यांना. नरेंद्र म्हणाले का असं विचारतोय, कारण मला जर लवकर भेटवलं असतं तर मी लग्न केलंच नसतं, त्यांच्यासारखं मी फुल टाईम संन्यासी झालो असतो. तर ही प्रभुपादांची भावना होती. नंतर प्रभुपादांना काही दिवसानंतर प्रभुपाद बऱ्याच वेळा, आता काही ठिकाणी 2-3 वेळाच वर्णन केलेलं आहे, पण लीलामृतमध्ये बऱ्याच वेळा प्रभुपाद भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांना भेटलेले आहेत आणि कित्येक तास यांची चर्चा पण चालायची, बऱ्याच वेळा भेटलेले. तर राधाकुंड या ठिकाणी आज्ञा दिली होती प्रभुपादांना की ग्रंथ छपाई कर, तुझ्याकडे जेवढे पण भविष्यात कधी पैसे आले. तर आणि प्रभुपादच्या स्वप्नामध्ये 2 वेळा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आले होते की अभय तू संन्यास घे. आणि त्यावेळेस प्रभुपादांना फॅमिलीच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या, मुलं लहान होती, व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक केलेले होते, त्यामुळे हे सर्व सोडणं प्रभुपादांना फार कठीण होतं. आणि प्रभुपाद पण असा विचार करायचे की ठीक आहे मी जरी आज संन्यास घेतला पण संन्यास घेतल्यानंतर जे इतर मठांमध्ये जे संन्यासी राहतात ते संन्यासी काय करतात, स्वतःची साधना करतात, छोटा मोठा प्रचार करतात. तर प्रभुपाद म्हणायचे की मला असा प्रचार करायचा नाही, जर करायचा असेल तर खूप मोठ्या संख्येमध्ये मला प्रचार करायचा आहे. तर ही प्रभुपादांची पहिल्यापासून इच्छा होती. मग त्यासाठी प्रभुपाद विचार करायचे की मला धनाची आवश्यकता आहे, पैशाची गरज आहे, त्यामुळे प्रभुपाद म्हणायचे की मला बिझनेस वाढवायचा आहे. आणि भगवंताच्या योजनेने जिथं पण प्रभुपाद जायचे त्या ठिकाणी तो बिझनेस विफल व्हायचा, कुठं ते लोक चोरी करायचे, कोणतरी फसवायचं, तर या सर्व गोष्टी घडत होत्या. आणि प्रभुपाद या प्रचारादरम्यान त्यांना एक झांसीचे सिटी होतं शहर जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्या ठिकाणचे लोक खूप आवडले, त्या ठिकाणचे लोक खूप श्रद्धाळू होते आणि तिथं प्रभुपादांनी प्रचार करायचं सुरू केलं. आणि त्या दरम्यान प्रभुपाद लिखाणकाम पण प्रभुपादांचं चालू होतं आणि प्रभुपाद नेहमी लिहित राहायचे त्यांच्या दुकानामध्ये. जेव्हा गिराईक नसायचे तेव्हा प्रभुपाद काहीतरी लिहित असायचे आणि बरेच लोक म्हणायचे की प्रभुपाद स्वामीजी काय हे अभय बाबू काय लिहितात काय करतात कुणालाच काही माहिती नाही. काही लोक प्रभुपादांना पण काढायचे आणि प्रभुपाद जेव्हा रेल्वेमधून प्रवास करायचे त्या प्रवासादरम्यान पण प्रभुपाद लिहित राहायचे. आणि ते लिहिणं म्हणजे प्रभुपादांचं भागवतम, भगवद्गीता आणि बीटीजी मॅगझिनचं ट्रान्सलेशन असायचं, लेख लिहित राहायचे प्रभुपाद. तर हा सर्व प्रवास प्रभुपादांचा चालू होता आणि झांसीमध्ये प्रभुपादांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी बरेच लोक जमायला लागले. आणि प्रभुपाद त्यावेळेस गृहस्थ होते तरी प्रभुपादांनी एक जे प्रभाकर मिश्र म्हणून एक आयुर्वेदिक डॉक्टर होती की आयुर्वेदिक शिकवायचे प्रोफेसर असं काहीतरी त्यांचं हे होतं, तर त्यांना प्रभुपादांनी दीक्षा पण दिली होती तेव्हा. आणि त्या ठिकाणी झांसीमध्ये लीग ऑफ डिओटीज नावाची एक त्यांनी संस्था स्थापन केली होती. आणि तिथं वाद असा झाला की राधा मेमोरियल भवन होतं त्या ठिकाणी एक आणि खूप श्रीमंत व्यक्तीचं होतं, तर त्या ठिकाणी प्रभुपादांची इच्छा होती की तिथं आपल्याला मंदिर बांधायचं आहे, तिथून आपल्याला प्रचार चालू करायचा आणि संपूर्ण जगाचं हेडक्वार्टर ते बनवायचं होतं असं प्रभुपादांची योजना होती. पण प्रभुपादांना ते त्या लोकांनी शक्य होऊ दिलं नाही, कारण त्या उत्तर प्रदेश राज्यातले त्या काळातले जे राज्यपाल होते त्यांची पत्नी तिने महिलांसाठी शिक्षित ज्या अडाणी होत्या अशिक्षित महिला होत्या त्यांना शिकवण्यासाठी अशा शाळांचं त्यांनी आयोजन केलं होतं. तर त्यांनी विचार केला होता की हे राधा मेमोरियल भवन जे आहे ते आम्हाला भेटावं आणि प्रभुपादांची इच्छा, प्रभुपाद तिथं राहायचे पण आणि प्रभुपादांना तिथून काढलं गेलं. आणि त्यावेळेस त्या मालकाने सांगितलं की जर तुम्ही 5,000 रुपये दिले आम्हाला तर तुमच्या नावाने हे भवन करून घेऊ. आणि त्याला माहिती होतं की प्रभुपादांची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही त्यामुळे हे 5,000 जमवू शकणार नाही. आणि तेव्हा प्रभुपादांनी बऱ्याच लोकांकडून अनुदान डोनेशन मागण्याचा प्रयत्न केला पण त्या काळातले भारतात फार पैसा कमी होता आणि बरेच लोक नाकारायचे या गोष्टींसाठी. आणि मग प्रभुपाद विचार करायचे की आणि त्या काळात प्रभुपाद जवळजवळ ग्रस्त जीवनातून खूप निरासक्त झाले होते, कारण त्यापूर्वी प्रभुपादांनी त्यांच्या पत्नीना मुलांना खूप भक्तीचे उपदेश केले, भक्तीचा भक्त बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते भक्त होते पण जितके प्रभुपाद डेडिकेट होते त्याप्रमाणे नव्हते. म्हणून प्रभुपादांनी त्यांच्या पत्नीला पण सांगितलं होतं की आता माझी दीक्षा आहे काही दिवसाने तर तू पण माझ्यासोबत दीक्षा घे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांकडून. तर माताजींनी नकार दिला त्यावेळेस प्रभुपाद म्हणाले की भगवंताची इच्छा, त्यामुळे मी स्वतःहून गुरु महाराजांना समर्पित केलं. आणि त्यावेळेस प्रभुपादांची हरिनाम दीक्षा आणि ब्राह्मण दीक्षा दोन्ही एकाच वेळी झाल्या होत्या, लखनौमध्ये झाले या गोष्टी. त्यानंतर मग प्रभुपाद घरी आले आणि घरी प्रभुपादांनी विचार केला की 5,000 रुपये माझ्या व्यवसायातून जमवणार आणि त्याच्यातून मग याला यांना देणार आणि भवन घेईल मी, असं प्रभुपादांनी विचार केला. पण घरी आल्यानंतर घरी वेगळाच प्रसंग घडला, जो आपण नेहमी ऐकतो टी ऑर मीचा जो प्रसंग आहे. तेव्हा प्रभुपाद घरी राहिले काही दिवस आणि प्रभुपाद काही कारणास्तव बाहेर गेले होते. आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी जे भगवद्गीतेचे ट्रान्सलेशन केलेले जे पेपर होते, टिपणी लिहिली होती प्रभुपादांनी, तर ते पेपर सापडत नव्हते प्रभुपादांना. आणि तेव्हा सर्वांना विचारत होते, कुणीही प्रभुपादांकडे लक्ष देत नव्हते आणि सर्व मुलं सगळे मोठे झाले होते, पत्नी पण लक्ष देत नव्हती. आणि प्रभुपाद फार त्रस्त झाले कारण एवढे दिवसांची मेहनत होती, पेपर एकत्र केले होते. आणि तेव्हा माताजी म्हणाले की मी त्या बाजारामध्ये विकले ते पेपर आणि त्याच्यातून चहा आणला. तेव्हा प्रभुपादांना फार राग आला. प्रभुपाद म्हणाले की तुम्हाला टी पाहिजे का मी पाहिजे? तर ते म्हणाले की आम्हाला टी पाहिजे. तर प्रभुपादांनी त्या दिवशी घर सोडलं. आणि माताजींना पण वाटत होतं की प्रभुपाद नेहमी जातात 8 दिवस 10 दिवस बाहेर राहतात आणि परत येतात, त्यांना वाटायचं की आता चालले रागाने परत येतील 8-4 दिवसांनी फिरून. तर प्रभुपाद जे घरातून निघाले परत येण्यासाठी नाही निघाले, प्रभुपाद गेले तसे परत आलेच नाही घरी. तर हा जो प्रसंग आहे, आपण प्रभुपादांच्या फॅमिलीच्या लोकांना एक चुकीच्या दृष्टिकोनातून पाहणं बरोबर नाही, तर एक भगवत योजना आहे लक्षात ठेवा. कारण ते सुद्धा एक वैष्णव आहेत, शुद्ध वैष्णव आहेत ते पण. कारण तो प्रसंग घडला नसता तर प्रभुपादांनी संन्यास घेतला नसता असं पण नाही आहे. प्रभुपाद या सर्व योजनेने प्रभुपादांचं जीवन चालू होतं. अजून दुसरा कुठला तरी प्रसंग घडला असता प्रभुपाद विरक्त झाले असते आणि संन्यास घेतला असता. तर प्रभुपाद तिथून आले आणि प्रभुपादांनी मग त्यानंतर मग वृंदावनमध्ये प्रभुपाद आले आणि त्या ठिकाणी प्रभुपाद काही दिवस राहिले. आणि त्या दरम्यान प्रभुपादांचा प्रचार, लेखन काम, व्याख्यानं हे चालूच होतं. आणि वृंदावनमध्ये आल्यानंतर प्रभुपाद एक प्रभुपादांचे गुरुबंधू आहेत भक्ती सारंग गोस्वामी महाराज, त्यांच्या मठामध्ये काही दिवस राहिले. तिथं प्रभुपादांनी सर्व वातावरण पाहिलं. प्रभुपादांना जे करायचं होतं, जो उत्साह होता, जो आत्मविश्वास होता, त्या प्रकारचं त्या स्वभावाला अनुकूल त्या आश्रमामध्ये मठामध्ये वातावरण नव्हतं. तर प्रभुपादांना खूप काही करायचं होतं. प्रभुपाद नेहमी सांगायचे की मला एवढे ग्रंथ छापायचे, मला हे पाहिजे, असं करायचं, ते करायचं, याच्याद्वारे गुरु महाराज संतुष्ट होतील, वेळ कमी आपल्याकडे. आणि प्रभुपाद त्यावेळेस जी भक्ती सिद्धांत सरस्वती महाराजांचं जे इंग्रजी मासिक होतं सज्जन तोषणी, त्याचं संपादन प्रभुपाद करायचे. आणि प्रभुपादांनी एकदा त्या प्रिंटिंग प्रेसवाल्याला कन्व्हिन्स केलं की 500 प्रति दर महिन्याला छपाई व्हायच्या आणि तेवढ्याच पैशामध्ये 1,000 प्रति छापून देत होते. आणि तेव्हा ते महाराजांना पत्र लिहिलं, त्या प्रभुपादांना फार आनंद झाला. तेव्हा त्यांचा रिप्लाय आला की गरज नाहीये, फक्त 500 प्रति छापा. आणि प्रभुपादांचा उत्साह नेहमी डाऊन व्हायचा. त्या आश्रमामध्ये ते ब्रिटिश मॅगझिन वाटणारे जे भक्त होते ते पण रेग्युलर वाटायला जायचे नाही. आणि ते त्यांना सांगायचं की तुम्ही का गेले नाही मॅगझिन वाटायला, ते म्हणलं की माझी सायकल पंक्चर झाली, तर एक दिवस म्हणाले माझी सायकल चोरीला गेली, मी कसं जाणार वाटायला. तर अशा गोष्टी घडत होत्या. त्यामुळे प्रभुपादांना भविष्य दिसलं की आपण जर इथं जास्त काळ घालवला तर माझ्या गुरूंचं आंदोलन मी पुढे घेऊन जाणार नाही. तेव्हा प्रभुपादांनी त्यांना पत्र लिहिलं की मला ह्या या प्रकारची पुस्तकं छापायची आहेत, त्यासाठी मला मोठमोठ्या लोकांना भेटायला जावं लागतं, मला 2 धोती कुर्त्याचे जोड द्या. आणि बरेच काही प्रभुपाद लिहितात. तेव्हा त्यांनी त्या पत्राचं प्रतिउत्तर दिलं की त्या पत्रामध्ये इतकं सारं गुण, लीलामृतमध्ये ते पत्र आहे, इतकं प्रभुपादांचं गुणगान पण आणि सर्व गोष्टींचं वर्णन आहे. आणि त्या पत्राचा सार 10 बात की 1 बात जर काढली तर प्रभुपादांना हे सांगायचं होतं त्यांना की तुम्ही तुमची व्यवस्था करा, तुमच्या इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही. तेव्हा प्रभुपादांनी जाणला. आणि मग प्रभुपाद 1950 साली प्रभुपादांनी घर सोडलं होतं. त्यानंतर म्हणजे वानप्रस्थ झाले होते प्रभुपाद. त्यानंतर अधूनमधून व्यवसायानिमित्त जायचे. पण 1954 की 1955 मध्ये प्रभुपादांनी अधिकृतरित्या घराचा त्याग केला होता. त्या दरम्यान 1959 पर्यंत 5-6 वर्ष प्रभुपादांना फार संघर्ष होता. त्यावेळेस प्रभुपादांकडे पैसे नव्हते, प्रभुपादांना राहण्याचं ठिकाण नव्हतं आणि इच्छा प्रचार करण्याची तीव्रता फार प्रचंड होती. म्हणून प्रभुपाद ज्या लोकांना भेटायचे त्या लोकांना हसू यायचं की स्वामीजी तुम्ही एकतर म्हातारे झालेले आहेत, तुमच्याकडे पैसे नाहीत, तुमच्याकडे शिष्य नाहीत, अनुयायी नाही, कोण मदत करणार नाही, तुम्ही एवढं कसं काय स्वप्न पाहताय. प्रभुपादांची जी जो उत्साह होता हा नेहमी टिकून राहिला. आणि प्रभुपाद मग दिल्लीमध्ये आले, लीलामृतमध्ये दिल्ली में अकेले रुदन हा नावाचा एक चॅप्टर आहे, तो जर वाचला तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार. तर प्रभुपाद वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे, कधी स्कूल कॉलेजच्या ग्राउंडवर किंवा शाळांमध्ये राहायचे, कधी मंदिरांमध्ये राहायचे. आणि प्रभुपाद त्या ठिकाणचे मोठमोठ्या लोकांना पत्र लिहायचे की मला या प्रकारचे ग्रंथ छापायचे, त्यासाठी तुम्ही अनुदान द्या. प्रभुपाद राहण्यासाठी सोय मागत नव्हते, ग्रंथ छापायसाठी विचार करत होते. तर प्रभुपादांना चैतन्य चरितामृत ग्रंथ छापायचा होता हिंदीमध्ये. तो ग्रंथ होता 2000 पानांचा. त्यानंतर सायन्स ऑफ डिवोशन हा 300 पानांचा ग्रंथ होता, आपण इंग्लिशमध्ये होता. गीतोपनिषद 1200 पानांचा ग्रंथ होता, आपण इंग्लिशमध्ये होता. त्यानंतर लॉर्ड चैतन्य संकीर्तन मोमेंट हा 300 पानांचा ग्रंथ होता इंग्लिशमध्ये. त्यानंतर मॅसेज ऑफ गॉड हेड हा पण 300 पेजचा ग्रंथ होता. आणि एक बंगाली पुस्तक होतं छोटं, भगवान एर कथा, हे 50 पानांचं पुस्तक होतं. तर एवढी यादी प्रभुपाद त्या लेटरमध्ये लिहायची प्रत्येकाला. आणि असं ग्रंथ छापण्यासाठी फार संघर्ष केला प्रभुपादांनी. आणि असं एक दिवस प्रभुपाद मग वृंदावनमध्ये राहायला आले, नावाचे प्रभुपादांचे खूप जुने मित्र होते ओळखीचे, तर त्यांच्या घराजवळ यांनी एक रूम घेतला. त्या रूमचं भाडं होतं 5 रुपये महिन्याला. तर त्या रूममध्ये प्रभुपाद काही दिवस राहिले. त्यानंतर राधा दामोदर मंदिर जे आत्ताच आपण रूम पाहतो त्याचं भाडं होतं 2.5 रुपये महिने. तर त्या ठिकाणी प्रभुपाद राहिले. आणि त्यावेळेस हा जवळजवळ 1959 आसपासचा काळ आहे, त्यावेळेस प्रभुपाद मथुरा या ठिकाणी आले. आणि मथुरेमध्ये एक मठ आहे केशव महाराजांचा, सर्वांना माहीत असेल. तर या मठामध्ये प्रभुपाद नेहमी जायचे. आणि एक दिवस जे केशव भक्तिप्रज्ञ केशव स्वामी महाराज जे होते, हे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे खूप वरिष्ठ शिष्य होते, संन्यासी. तर हेच असंच बोलता बोलता प्रभुपादांना म्हणाले की स्वामीजी, तुम्ही गेल्या 9 ते 10 वर्षापासून घर सोडलेलं आहे आणि तुमच्यामध्ये प्रचार करण्याची फार तीव्र इच्छा आहे, तर तुम्ही संन्यास का घेत नाही? तर प्रभुपादांची ऍक्च्युली भले गुरु स्वप्नात येऊन सांगत होते की तू संन्यास घे संन्यास घे, तरी प्रभुपादांची मनापासून इच्छा नव्हती. आणि त्यांनी इतकं प्रभुपादांना पटवून सांगितलं की जोपर्यंत तुम्ही संन्यास घेत नाही तोपर्यंत लोक तुमचा आदर करणार नाहीत, आणि तुमचे ज्या इच्छा आहेत प्रचाराच्या, जे गुरूंना प्रसन्न करण्याच्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही संन्यास घ्या. तेव्हा प्रभुपादांनी विचार केला की प्रभुपाद लिहितात त्या ठिकाणी की ही ऍक्च्युली माझे गुरु महाराजच त्या भक्तिप्रज्ञ केशव महाराज यांच्या मुखातून बोलत होते आणि मी हे स्वीकारलं. आणि प्रभुपाद म्हणतात की मला संन्यास प्रसिद्धीसाठी घ्यायचा नव्हता, मला संन्यास संपत्ती प्राप्त करण्यासाठी घ्यायचा नव्हता. तर प्रभुपाद म्हणाले की मला संन्यास फक्त आणि फक्त माझ्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी घ्यायचा होता. आणि त्यावेळेस एक त्यांची आजच्या दिवशीची भद्र पौर्णिमा आहे, आज त्यांचं ठरतं की या दिवशी संन्यास ग्रहण करावं. तर प्रभुपाद आणि आणखी एक भक्त होते सनातन प्रभू, ते 90 वर्षाचे होते त्यावेळेस. आणि त्यांना आणि प्रभुपादांना दोघांना एकत्र संन्यास दिला. तर त्यावेळेस गौडीय केशव गौडीय मठामध्ये मथुरेमध्ये संन्यासाचं सर्व तयारी करण्यात आली, जे नारायण स्वामी म्हणून ऐकतो आपण बऱ्याच वेळा. तर हे पण भक्तिप्रज्ञ केशव स्वामी महाराज यांचे वरिष्ठ संन्यास शिष्य होते. तर हे त्या संन्यास विधीमध्ये मंत्रोच्चारण करत होते आणि प्रभुपाद आणि सनातन प्रभू असे दोघेही बसले होते यज्ञकुंडासमोर. आणि भक्तिप्रज्ञ केशव स्वामी महाराज उंच आसनावर बसले होते, सर्व काही निरीक्षण करत होते. आणि त्या ठिकाणी अकिंचनदास बाबाजी महाराज जे पाहतो आपण, जे वृंदावनमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत कीर्तन करण्यासाठी, तर हे अकिंचनदास बाबाजी महाराज त्या ठिकाणी हरिनाम संकीर्तन करत होते. आणि हा संपूर्ण विधी त्या ठिकाणी अत्यंत सुंदररित्या पार पडला. आणि त्यावेळेस प्रभुपाद विचार करत होते की मी आजपर्यंत साध्या धोती कुर्त्यावर राहत होतो आणि मला आज संन्यासाचे वस्त्र भेटणार आहेत असं प्रभुपाद म्हणतात. तर या वस्त्राचा मी खूप आदर करेल आणि याचा सदुपयोग माझ्या गुरूंसाठी करेल असं प्रभुपाद विचार करत होते. आणि मग प्रभुपादांना संन्यास दिला, त्रिदंडी संन्यास. म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये 3 दंड असतात, आपण पाहतो दंड्यामध्ये कपडा बांधलेला असतो दंड्याला, पण आपल्याला समजत नाही एक आहे की 2 आहे का 3 आहेत. तर त्याच्यामध्ये 3 दंडे असतात असं म्हटलं जातं. तर काया वाचा आणि मनाने तो संन्यासी भगवंताच्या सेवेमध्ये आजपासून पूर्णपणे संलग्न होतो. तर हे त्रिदंडी संन्यासी प्रभुपादांनी स्वीकारला. तर त्यावेळेस प्रभुपाद त्या ठिकाणी एक सुंदर घोषणा झाली की आजपासून अभयचरण प्रभूंचं नाव भक्तिवेदांत स्वामी महाराज असं झालं. आणि जे प्रभुपादांच्या सोबत होते सनातन प्रभू त्यांचं मुनी स्वामी महाराज असं नाव झालं. तर सर्व भक्तांना अतिशय आनंद झाला आणि भक्तिप्रज्ञ केशव स्वामी महाराज प्रभुपादांना म्हणाले की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. तेव्हा प्रभुपादांनी त्या ठिकाणी बसलेले बरेचसे लोक हिंदी भाषी होते आणि दोन तीन जणांना इंग्रजी समजत होतं. त्यावेळेस प्रभुपादांनी पहिलं भाषण गौडी मठातलं इंग्लिशमध्ये दिलं. तर याच्यावरून हे प्रभुपादांची तयारी ही होती की प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये जाणार आहेत आणि या भक्तीचा प्रचार करणार आहेत. तर हे प्रभुपादांचं ध्येय होतं. आणि हा सर्व प्रसंग 17 सप्टेंबर 1959 साली झाला. त्यानंतर प्रभुपाद राधा दामोदर मंदिरामध्ये आले आणि तिथून पुढे 6 वर्ष प्रभुपादांनी सर्व ग्रंथांचं सखोल अध्ययन केलं. आणि त्याचबरोबर प्रभुपाद संन्यास घेऊन त्या ठिकाणी आराम करत नव्हते. तर प्रभुपाद एक हृदयानंद स्वामी बाबाजी म्हणून वृंदावनमध्ये एक बाबाजी आहेत, ते प्रभुपादांच्या विषयी सांगतात की हे जे स्वामीजी प्रभुपाद आहेत, मला पूर्ण खात्री होती की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे हे कार्य घडवून आणतील. तर ते म्हणाले की स्वामी प्रभुपाद रात्री 1-2 वाजता उठायचे आणि रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी यांचे जे समाधी आहेत त्या समाधीजवळ जायची आणि रात्री रडायचे, समाधी सभोवतालचा परिसर झाडू मारायची, साफ करायची आणि त्यांना प्रार्थना करायची की मला कृपा करा, मला शक्ती द्या, जेणेकरून मी चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाचा प्रचार करू शकेल. तर हे प्रभुपादांचं वृंदावन निवास होता. दिवसभर प्रभुपाद बीटीसी मॅगझिन छपाईसाठी प्रयत्न करायचे आणि राधा दामोदर मंदिरामध्ये राहून प्रभुपादांनी भागवतमच्या पहिल्या स्कंदाचे 3 वॉल्युम काढले होते, प्रभुपादांनी प्रिंट केले होते. त्यावेळेस कोणीतरी दान पण दिलं होतं प्रभुपादांना, त्यामुळे हनुमान प्रसाद पोद्दारचे हा त्यांनी दान दिलं होतं, जे गीता प्रेस गोरखपूरचे ते आहेत. तर हा प्रभुपादांचा संघर्ष होता. आणि प्रभुपाद मग भविष्यामध्ये 1965 साली अमेरिकेत जातात आणि अमेरिकेत जाणं हा सुद्धा अतिशय संघर्षाचा प्रसंग आहे. प्रभुपादांच्याकडे पैसे नव्हते, माल वाहतूक जहाजातून प्रभुपाद गेले आणि तिथे जाऊन पण 1966 साली प्रभुपादांनी इस्कॉन संस्था स्थापन केली. संस्था स्थापन करताना त्या ठिकाणी जे मेंबर होते ते मेंबर जे सिग्नेचर करणारे मेंबर होते त्यापैकी अधिकांश मुलं 20-22 वर्षाची सगळी मुलं होती. त्यांच्यातून अर्ध्यापेक्षा जास्ती मुलं नशामध्ये धुंद होते, त्यांना माहिती नव्हतं आम्ही कशावर सही करतोय. तर ही प्रभुपादांची स्थिती होती आणि प्रभुपादांनी त्यावेळेस इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस हे नाव दिलं. तर प्रभुपादांना हा आत्मविश्वास होता त्यांच्या शक्तीवर, गुरूंच्या आशा. आणि मग प्रभुपाद हळूहळू जसजसा प्रचार वाढायला लागला, तरुण मुलं मुली प्रभुपादांच्या सभोवताली जमा व्हायला लागले, संकीर्तन करायला लागले आणि हे प्रभुपादांनी आंदोलन स्थापित केलं. तर याच्या मागे प्रचंड संघर्ष, वेळ आणि सर्व गोष्टींचा अभाव पाहता आपण या गोष्टींनी बऱ्याचशा विस्कित केल्या. तर सांगायचा उद्देश हा आहे की प्रभुपाद एक साधारण व्यक्ती नव्हते. प्रभुपादांनी हे जे कार्य घडवून आणलेलं आहे हे कोणी एक साधारण या भौतिक जगातला व्यक्ती करू शकत नाही, तर हे साक्षात भगवंतांचे शुद्ध भक्त गोलोक वृंदावनमधून आले होते आणि सर्वांच्या हृदयामध्ये गोलोकची भावना ते स्थापित करून गेले. आणि प्रभुपाद जमलेले जे काही प्रभुपादांच्या जवळ जे काही शिष्य यायचे हे सर्व हिप्पी संस्कृतीतून आले होते आणि यांना खाणं कसं, पिणं कसं, झोपायचं कधी, उठायचं कधी, बोलायचं काय, काही पत्ता नव्हता या लोकांना. या गोष्टींचं फार लांब लांब पर्यंत संबंध नव्हता. आणि प्रभुपाद इतक्या उच्च सुसंस्कृत घरातून प्रभुपाद आले होते आणि हे अतिशय खालच्या स्तरावर हिप्पी लोक, तर या दोघांचा ताळमेळ प्रभुपादांनी कसा बसवला असेल माहिती नाही. आणि प्रभुपाद स्वभावाने पण प्रभुपादांना सर्व काही सिस्टमॅटिक चालू लागायचं, तरी प्रभुपाद हे सर्व सहन करत होते. आणि प्रभुपाद कधी कधी त्यांना चुकीच्या गोष्टी असतात की प्रभुपाद सांगायचे पण, आणि प्रभुपादांचं फार प्रेम पण होतं त्यांच्यावर. आणि प्रभुपादांच्या हृदयामध्ये जो उद्देश होता हा स्पष्ट आणि पूर्ण स्वच्छ होता, त्यामुळे त्या मुलांना कधी प्रभुपादांचा जास्ती असं राग वाटायचा नाही. तर प्रभुपाद जे बोलायचे प्रभुपादांच्या हृदयामध्ये प्रेम होतं, त्यांच्याप्रती दयाभाव होता, त्यामुळे ते सर्व स्वीकारायचे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, यमुना माताजीचा विवाह होता आणि त्यांचे थोडके आता हे सगळे मुलं मुली एकत्र यायचे आणि प्रभुपादांनी विचार केला की यांना आता हे असंच एकत्र राहतात तर यांचं लग्न करून द्यायचं मुलांचं. तर मग प्रभुपादांनी त्यांचा विवाह करण्याचा सर्व काही योजना, यज्ञ कुंड बनवलं, सर्व काही तयारी केली आणि प्रभुपाद स्वतः किचनमध्ये कुकिंग पण करत होते. आणि कन्यादान काय गोत्र वित्र सगळं प्रभुपादच करायचे, त्यांना काही माहिती नव्हतं. आणि प्रभुपाद यमुना माताजीची बहीण जी जानकी आहे ती पण, ती त्या सर्व फॅमिलीमधली एकटी त्यांची गेस्ट होती मुलीकडून जानकी माताजी. आणि ही कुकिंग करायची, प्रभुपादांना हिची इच्छा झाली की मी काहीतरी मदत करते प्रभुपादांना स्वामीजींना. आणि ही काही हिला भक्तीचं काहीच माहिती नव्हतं. तेव्हा जानकी माताजी प्रभुपादांच्या जवळ गेली कुकिंग करायला, स्वयंपाक करायला. प्रभुपाद सांगितले हे सब्जी कटिंग करून हे असं कर असं कर. आता ही मुलगी 20-22 वर्षाची मुलगी होती आणि सारखं नाकातोंडाला हात लावायची आणि प्रभुपाद सांगायची हात धुवून ये. कधी आरसा बघायची, कधी केसांना हात लावायची. आणि एकदा तर प्रभुपादांना म्हणाले की स्वामीजी मला स्मोकिंग करायची आता. तर प्रभुपाद म्हणाले की ठीक आहे, हात धुवून यायचं पण येताना. त्या सर्व कुकिंग मध्ये तिला बऱ्याच वेळा 50 वेळा हात धुवायला लावला असत. तर आजच्या प्रसंगातून प्रभुपादांनी हे सर्व घडून आणलं. आणि प्रभुपाद इतक्या उच्च फॅमिलीच्या कल्चरमधून आले होते. तर प्रभुपादांची एक बहीण होती, ती 9 वर्षाची होती तेव्हा. प्रभुपादांची आई रजनी देवी ती त्यांच्या वडिलांना म्हणाली, कवर मोहन देना, जर हिचं यावर्षी लग्न नाही केलं तुम्ही तर मी गंगेमध्ये जाऊन आत्महत्या करेल. म्हणजे त्या काळातली 9 वर्षाची मुलगी, त्यांना असं वाटत होतं की हिचं लवकरात लवकर लग्न व्हावं. तर या कल्चरमधून प्रभुपाद आले होते, या संस्कारातून प्रभुपाद होते. आणि या हिप्पींच्या मध्ये प्रभुपाद इतकं सहन करत होते, यांना इतकं प्रोत्साहित करत होते. आणि ह्या मुला मुलींना एकत्र घेऊन प्रभुपादांनी इतका मोठा प्रचार घडवून आणला की हेच मुलं मुली भविष्यामध्ये मोठमोठे संन्यासी आणि काय नाही केलं यांनी, जे आजचं इस्कॉन आहे प्रभुपादांना मदत करणारे हे सर्व प्रभुपादांचे शिष्य होते. बुक डिस्ट्रीब्युशन, ग्रंथ छपाई, मंदिरांची बांधणी, इतका उत्साह, जसं समुद्राची लाट येते तसं हे आंदोलन पसरत पसरत गेलं. एक तमाल कृष्ण गोस्वामी महाराजांचा एक पास्ट टाइम सांगतो, मला सगळी खूप सारं आठवते आता मी काही सांगणार नाही, एक 2 मिनिटात संपवतो. तर मायापूरमध्ये तमाल कृष्ण गोस्वामी महाराजांना मंदिर वगैरे सर्व काही बांधणे झालं आणि मंदिराची जे अग्रीमेंटचे डॉक्युमेंट्स होते एक कपाट बनवलं प्रभुपादांनी. आणि प्रभुपादांना सर्व काही सिस्टमॅटिक लागायचं, कपाट त्याच्यामध्ये ही फाईल, त्याचं हे वर्ष, त्याचं हे डॉक्युमेंट्स, सर्व काही सिस्टमॅटिक प्रभुपादांना पाहिजे असायचं. आणि प्रभुपादांनी त्या कपाटाला लॉक लावलं आणि ती चावी तमाल कृष्ण महाराजांना दिली. आणि प्रभुपाद म्हणाले की ही चावी कधीच हरवायची नाही. तमाल कृष्ण महाराज म्हणाले ठीक आहे प्रभुपाद. आणि काही दिवसानंतर ती चावी हरवते आणि तमाल कृष्ण महाराजांना वाटतं की ठीक आहे, आता प्रभुपादांच्याकडे जायचं आणि प्रामाणिकपणे सांगायचं प्रभुपाद सॉरी चावी हरवली. तेव्हा प्रभुपादांच्याकडे गेले आणि म्हणाले की प्रभुपाद मला माफ करा, चावी हरवली माझ्याकडून. तर प्रभुपादांनी तमाल कृष्ण महाराजांच्याकडे पाहिलं आणि प्रभुपाद खूप या गोष्टीच्या विषयी खूप पद्धतशीर काम प्रभुपादांना आवडायचं. तर प्रभुपाद म्हणाले की ठीक आहे, आताच्या आता जीबीसी कमिटीला बोलवा आणि आता मीटिंग करा आणि याच्यावर चर्चा करू आपण काय करायचं या चावीचं. तमाल कृष्ण महाराज म्हणाले की अहो, एक शुल्लक छोटीशी चावी हरवली आणि त्याला जीबीसी मीटिंग. तर तमाल कृष्ण महाराज घाबरले आणि ते परत चावी शोधाशोध करू लागले. चावी शोधायला शोधताना त्यांना दुसरी एक जुनी चावी सापडली, त्या लॉकची चावी नव्हती, जी हरवली होती ती चावी नव्हती, तर दुसरी चावी सापडली. आणि त्यांनी विचार केला, भगवंतांना प्रार्थना केली की बघू ही चावी ट्राय करू लागते का त्या कुलपाला. तर तमाल कृष्ण महाराज गडबडीत गेले आणि त्या लॉक उघडायचा प्रयत्न केला, तर खरंच लॉक उघडलं कारण ते लॉक भारतीय बनावटीचं होतं म्हणून उघडलं. तर ती लॉक उघडलं आणि त्यांना फार आनंद वाटला. आणि प्रभुपाद म्हणाले, प्रभुपादांना दाखवायला गेले की प्रभुपाद चावी सापडली. तेव्हा प्रभुपादांनी चावी पाहिली, प्रभुपादांचं लक्ष बघा किती बारीक असतं. प्रभुपाद म्हणाले ती ही चावी नाहीच आहे. तमाल कृष्ण महाराज म्हणाले पण लॉक उघडलं प्रभुपाद. ठीक आहे म्हणले ते प्रभुपाद म्हणले की ते जे लॉक आहे ते भारतात बनलेलं त्यामुळे उघडली म्हणले. तर प्रभुपादांनी ती चावी तमाल कृष्ण महाराजांना दिली आणि म्हणाले हे बघ, ही चावी आता इथून पुढे कधीच हरवायची नाही. आणि तुझं जे ब्राह्मण दीक्षेचं जे जनेव आहे त्या जनेवला ती चावी गाठ मारून बांधून ठेव म्हणे. आणि हे आता जे आपण बरेच ब्रह्मचार्यांच्या जनेवला चावी असत आहे ना, तर ही तीच परंपरा आहे. तर असे सुंदर पास्ट टाइम आहेत प्रभुपादांचे. एकदा तमाल कृष्ण महाराजांचं इतकं प्रेम होतं या शिष्यांवर प्रभुपादांचं, आणि हे सर्व शिष्य पण प्रभुपादांवर फार प्रेम करायचे आणि प्रभुपादांसाठी काही करायला हे सर्वजण तयार होते. आणि एकदा प्रभुपाद ना बाई काहीतरी प्रसाद घेत होते, प्रसाद घेताना प्रभुपादांचा एक दात पडला आणि तो दात प्रभुपादांनी हातात घेतला आणि तमाल कृष्ण महाराजांना दिला की हा दात बाहेर फेकून ये. तेव्हा तमालकृष्ण महाराजने तो दात बाहेर गेले तमालकृष्ण महाराज आणि एका कागदाच्या पुडीमध्ये तो दात बांधला आणि खिशात ठेवला आणि वृंदावनच्या मार्केटमध्ये गेले तमालकृष्ण महाराज आणि त्याचं ताबीत आणला आणि त्या ताबीतमध्ये तो दात घुसवला आणि इथं दंडाला बांधला. म्हणून तमालकृष्ण महाराजचा तुम्ही फोटो पाहिला असेल ना टी शर्टवर, त्यांच्या हाताला एक ताबीत बांधलेला आहे. तर एवढं प्रभुपादांवर प्रेम होतं. तर हे लोक भगवंतांना तर कमी जाणत होते पण प्रभुपादांवर इतकं प्रेम करायचे, त्यांना वाढायचं प्रभुपाद हेच आमचे रक्षक आहेत, प्रभुपाद हेच आमचे उद्धारक आहेत. तर एवढी श्रद्धा शिल प्रभुपादांवर होती आणि प्रभुपाद पण फार प्रेम करायचे यांच्यावर. म्हणून यांचं जी फॅमिली होती त्या काळातली वैष्णव फॅमिली, इस्कॉन फॅमिली, प्रभुपाद म्हणायचे की मी माझ्या फॅमिलीला सोडलेलं आहे पण भगवंतांनी मला इतकी मुलं दिलेली आहेत, इतकी मुली दिलेल्या आहेत की माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे ते सर्वजण. तर हे प्रभुपादांचं आंदोलन होतं आणि प्रभुपादांनी जे कार्य केलेलं आहे अत्यंत अविस्मरणीय आहे. आज त्या त्यागाचा, त्या समर्पणाचा स्मरण करण्याचा आणि आपापल्या परीने संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रभुपादांसाठी काहीतरी योगदान देण्याचा दिवस आहे आज. तर सर्वजण आपण प्रभुपादांची चरणी प्रार्थना करू. त्यांच्या आंदोलनामध्ये दास दासानुदास भावनेमध्ये एकमेकांना सहकार्य करत जशी प्रभुपादांची इच्छा आहे त्याप्रमाणे आंदोलन पुढे 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 आणि पुढे जात राहू. आणि मला देखील आशीर्वाद द्या, मी फार जास्ती बोलतो आणि पालन कमी करतो, तर माझ्या जीवनात पण काही तत्वांचं पालन करू शकेल असं. जय श्री प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय.